मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते पूरे आँख सल्ले अला कहते कहते पूरे आँख सल्ले अला कहते कहते मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते खुले आँख सुले अदा कहते कहते हबीबे खुदा का नजारा करूं मैं नजारा करूं मैं दिलो जान उन पर निसारा करूं मैं निसारा करूं मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते खुले आँख सुले अला कहते कहते मुझे अपनी रहमत से तू अपना कर ले तू अपना कर ले मुझे अपनी रहमत से तू अपना कर ले तू अपना कर ले सिवा तेरे सबसे किनारा करूं मैं किनारा करूं मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते खुले आँख सल्ले अला कहते कहते खुदारा बाओं के दम है लबों पर दम है लबों पर खुदारा बाओं के दम है लबों पर दम है लबों पर दमे वापसी तो नजारा करूं मैं नजारा करूं मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते खुले आँख सल्ले अला कहते कहते खुले आँख सल्ले अला कहते कहते मुझे हाथ आए अगर ताजे शाही अगर ताजे शाही मुझे हाथ आए अगर ताजे शाही अगर ताजे शाही तेरी कफशे पा पर निसारा करूं मैं निसारा करूं मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते खुले आँख सल्ले अला कहते कहते खुले आँख सल्ले अला कहते कहते तेरा जिक्र लब पर खुदा दिल के अंदर खुदा दिल के अंदर तेरा जिक्र लब पर खुदा दिल के अंदर खुदा दिल के अंदर यूं ही जिंदगानी मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते खुले आँख सल्ले अला कहते कहते खुले کھولے آنکھ صلی اللہ کہتے کہتے دمِ واپسی تک تیرے گیت گاؤں تیرے گیت گاؤں دمِ واپسی تک تیرے گیت گاؤں تیرے گیت گاؤں محمد ممجد پکارا کروں میں پکارا کروں میں سو جاؤں یا مصطفیٰ کہتے کہتے کھولے آنکھ صلی اللہ کہتے کہتے کھولے آنکھ صلی اللہ کہتے کہتے تیرے در کے ہوتے کہاں جاؤں پیارے کہاں جاؤں پیارے تیرے در کے ہوتے کہاں جاؤں پیارے کہاں جاؤں پیارے کہاں اپنا دامن بسا سارا کروں میں سو جاؤں یا مصطفیٰ کہتے کہتے کھولے آنکھ صلی اللہ کہتے کہتے کھولے آنکھ صلی اللہ کہتے کہتے خدا خیر سے سو جاؤں یا مصطفیٰ کہتے کہتے کھولے آنکھ صلی اللہ کہتے کہتے کھولے آنکھ صلی اللہ کہتے کہتے کھولے آنکھ صلی